श्रीराम आतारुदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी बैसौ पाऊले श्री गुरुंची ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुडमुळी भरुनिया पुष्पांजुळी अर्घ्युदेवो अनन्योदके धुवट वासनाजे तन्निष्ठ ते लागले से अबोट चंदनाचे प्रेमाचे निभांगारे निर्वाळूनिनुपुरे लेवऊ सुकुमारे पदेतिये घणावली आवडी अव्यभिचारे चोखडी तिये घालू जोडी आंगोळिया आनंदा मोद बहळ सात्विकाचे मुकुळ ते उमलले अष्टदळ ठेऊवरी तेथे अहं हा धूप जाळू सोहं तेजे वो वाळू सामरस्ये पोटाळू निरंतर माझी तनु आणि प्राण या दोनी पाऊआ लेऊ श्री गुरुचरण करू भोगमोक्ष निंबलोण पाया तया या श्री गुरुचरण सेवा हो पात्रतया दैवा जे सकळार्थ मेळावा पाटु बांधे ब्रह्मींचे विसवणे वरी उन्मेखला हे उजरी जे वाचते ये करी सुधा सिंधू जे वाचते ये करी सुधा सिंधू ओ
दय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरुंची ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुडमुळी भरून या पुष्पांजुळी अर्घ्यु देवो गुरुपौर्णिमा उत्सवाचे अत्यंत भारलेले आणि पवित्र असे हे दिवस आले की प्रत्येक शिष्याच्या अंतःकरणात सद्गुरु प्रेमाचा पूर येतो आणि शिष्यांनी शिष्यांसाठी केलेला हा सद्गुरु स्तवनाचा कार्यक्रम आपल्या केंद्रात चालू होतो. थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध करा या न्यायाने स्तवन सद्गुरूंचे केले जाते पण त्याचा भरघोस लाभ शिष्याला मिळतो असा या कार्यक्रमाचा एक अजब न्याय आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं गुरुस्तवन आत्ता आपण ऐकलं पण आपली तेवढी उंची आहे का नाही या प्रश्नाच्या मागे न लागता मला माझे स्वामीजी कसे भावले त्यांचे प्रेम त्यांची शिकवण याचा मला कसा लाभ झाला हे सांगण्याचे हे दिवस आहेत. एरवी मी स्वामीजींबद्दल काय बोलणार असा प्रश्न आपल्या सर्वांनाच पडला असेल. आज जरी मी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार असलो तरी हा माझा ही सद्गुरु स्तवनाची एक अलौकिक संधी आहे असंच मी समजतो. स्वामीजींकडे यायच्या आधीचं आपलं जीवन आणि त्यानंतरचं आपलं जीवन यात पडलेलं महदांतर पाहिलं की आपलं आपल्यालाच आश्चर्य वाटतं. पूजनीय स्वामीजींची अनेक रूपं आठवतात, त्यांनी वेळोवेळी केलेलं मार्गदर्शन आठवतं, त्यांचा प्रत्येकी पाठीवरून फिरणारा मायेचा हात आपण मनोमन अनुभवतो. त्यांनी सर्व काही दिलं, घेतलं काहीच नाही. त्यांचं हे अनकंडिशनल निर्व्याज असं प्रेम आठवतं. मी 1997 मध्ये केंद्रात यायला लागलो आणि पर्यायानी मला पूजनीय स्वामी माधवनाथांचे दर्शन झाले नाही, परंतु मला स्वामी मकरंदनाथांचे दर्शन मात्र झाले. त्यांचा सहवास मिळाला. प्रथम ज्यावेळी मी स्वामीजींना नमस्कार केला तेव्हा नमस्काराच्या आधी खूपच मिश्र भावना होत्या. त्याआधी मी असा नमस्कार कधीच केला नव्हता, परंतु स्वामीजींचा प्रेमळ हात पाठीवरून फिरला आणि ते म्हणाले, येत जा. या त्यांच्या दोन शब्दात किती जादू आहे याचा प्रत्यय आपल्यापैकी अनेक जणांना आलेला आहे. त्यानंतर मात्र सद्गुरु कृपेच्या संकल्पना अनेक प्रकारे बदलत गेल्या. अमुक एक संसारातली गोष्ट मिळाली म्हणजे त्याला सद्गुरु कृपा म्हणतात असे नसून, सद्गुरु कृपा कळे त्यासी जो शोधिला आपण असी, याचा अर्थ स्वामीजींच्या प्रवचनातून आणि त्यांच्या सहवासातून कळायला लागला. हळूहळू उमगायला लागले की सद्गुरूंच्या चरणांशी शरणागत होणे म्हणजे काय असते, आणि तेही स्वामीजींच्याच प्रत्यक्ष आचरणातून. माम एकम शरणम व्रज याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पूजनीय स्वामीजी. गुरु हा संत कोळींचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विण देव दुजा पाहता नाही त्रिलोकी, ही उक्ती शब्दशः त्यांनी जगून दाखवली. त्यांनी त्यांच्या सद्गुरूंना आपल्या शब्दांनी, आपल्या भावनेनी आणि आपल्या प्रतिभेनी केवळ स्वतःच्याच अंतःकरणात जपून ठेवले नाही, तर ज्यांनी कधी स्वामी माधवनाथांना पाहिले देखील नाही अशा माझ्यासारख्याच्या अंतःकरणात नेऊन ठेवले. त्यामुळे मोठ्या स्वामीजींना मी पाहिले नाही असे मला कधी वाटतच नाही. सद्गुरूंचे, पांडुरंगाचे किंवा भगवान श्रीकृष्णांचे नुसते नाव जरी निघाले तरी स्वामीजींचा कंठ दाटून येतो, आणि हे अनुभवताना माझ्यासारख्या पाषाण हृदयाला देखील अनेक वेळा पाझर फुटला आहे. या भावसमुद्राच्या जोडीला अत्यंत तर्कशुद्ध उदाहरणातून पूजनीय स्वामीजी अध्यात्मशास्त्रातले मोठे मोठे विषय अत्यंत रसाळ, सुसूत्र आणि सोप्या भाषेत समोरच्या व्यक्तीला पटेल, समजेल अशा भाषेत सांगतात. नवीन नवीन गोष्टींचा परमार्थ कार्यात वापर करून घेऊन स्वामीजी आपल्याकडून प्रॅक्टिकल देखील करून घेतात. स्वामीजींनी केंद्राच्या शेवटी सांगितलेली अगदी 2-3 मिनिटांचं नाम देखील किती सखोल परिणाम करून जातं याचा आपल्याला सर्वांनाच अनुभव आहे. आनुषंगिक साधना जेव्हा स्वामीजी आपल्याकडून करून घेतात त्यावेळी ती साधना आपल्याला एरवीपेक्षा खूपच फलद्रूप होते. एकदा शिबिरात स्वामीजींनी आनुषंगिक नाम घेतले होते आणि त्यानंतर मी त्यांना प्रश्न विचारला की स्वामीजी, तुम्ही जेव्हा सांगता की हृदयाच्या ठिकाणी किंवा कंठाच्या ठिकाणी नाम घ्या तेव्हा ते तितकेसे जमत नाही. त्यावर स्वामीजींनी जणू आनुषंगिक साधनेचे प्री रिक्विजिट सांगितले होते. ते म्हणाले, जेव्हा स्वामीजी काही सांगत असतात तेव्हा त्यांच्यावर 100% विश्वास ठेवून ती गोष्ट जशीच्या तशी आपल्याकडून घडली पाहिजे, तिथे आपली बुद्धी वापरायची नाही, आणि या अशा गोष्टींचा अनुभव येण्यासाठी आपल्या प्रदीर्घ काळाच्या नाम आणि ध्यानाच्या बैठकी होणं आवश्यक आहे, तुला हे निश्चित जमेल. अशा पद्धतीने स्वामीजी नेहमीच आपला उत्साह वाढवत असतात. गेली 25-30 वर्ष ते अविरतपणे गीता, ज्ञानेश्वरी अशा अद्वैत ग्रंथांवर प्रवचन करीत आहेत. प्रत्येक प्रवचनात सुसूत्रता, तसेच एकूण विषयात देखील सुसूत्रता, याबरोबरच ते दरवेळी नवीन पद्धतीने तो विषय समजावून सांगतात. 30-30 गोष्ट पण जोपर्यंत आपल्या गळी उतरत नाही तोपर्यंत न थकता न कंटाळता ते आपल्याला सांगत राहतात. युवा स्नेह या कार्यक्रमाच्या अनुषंगाने स्वामीजींबरोबर ज्या बैठका होतात ती म्हणजे एक फार मोठी पर्वणी असते असं मला वाटतं. प्रभू श्री रामचंद्रांच्या चरित्राचा अभ्यास करून त्यावर एक युवा स्नेह कार्यक्रम करायचा असं आमचं ठरलं होतं. पूजनीय स्वामीजींबरोबर झालेल्या बैठकीत आम्ही त्यांना सांगितले की आम्ही कुठल्या ग्रंथांचं वाचन करत आहोत. त्या दिवशी त्यांनी साधारण 40 मिनिटांत रामचंद्रांचं इतकं मनोहारी रूप आमच्यासमोर उभं केलं की त्यातल्याच मुद्द्यांच्या आधारे आमचा सर्वांचा अभ्यास देखील झाला आणि तो कार्यक्रम देखील अगदी सहज पार पडला. सद्गुरूंनी सांगितलेली साधना न चुकता करणे आणि सद्गुरू कार्यात आपापला वाटा उचलणे म्हणजे त्यांची सेवा ही स्वामीजींची एक विशेष शिकवण. या सद्गुरु कार्यात पूजनीय स्वामीजींबरोबर अनेक तरुण साधक झोकून देऊन काम करू लागले. आता त्यांची पुढची पिढी कार्यरत आहे. लहानपणापासून येणारे हे साधक त्यांच्या तरुणपणात पण केंद्राकडे तेवढेच आकर्षिले गेले आणि या कार्यात सहजपणे सामील झाले. सद्भक्त गजानन दादाची मुलगी सद्भक्त गायत्री कुलकर्णी ही त्यापैकीच एक. आईबाबांबरोबर ती इतक्या लहान वयात केंद्रात यायला लागली की तिला मोठे स्वामीजी आता आठवत देखील नाहीत, परंतु त्यांची कृपा मात्र तिला भरभरून मिळाली. गायत्री सध्या फायनल इयर इंजिनिअरिंगला आहे. केंद्रातील विविध कामांमध्ये नियमितपणे तिचा सहभाग असतो. आता ती आपलं स्तवन सादर करेल.
श्रीराम. ओम स्वामी माधवनाथाय नमहा. ओम स्वामी मकरंदनाथाय नमहा. जुलै महिना आला की आपल्यातल्या प्रत्येकालाच गुरुपौर्णिमेचे वेद लागतात. आपल्यातला प्रत्येक साधक बाहेर पडणाऱ्या पावसाच्या सरींबरोबरच सद्गुरूंच्या आठवणीतही याच काळात चिंब नाहून निघतो. मी लहानपणापासूनच आईबाबांबरोबर केंद्रात येते तेव्हा माझ्या वयाचे अनेक मित्रमैत्रिणी पण यायचे. त्या काळात केंद्र सुरू झाले की आमच्या सर्वांचा आईने आणलेला डबा खाण्याचा आणि खेळण्याचा कार्यक्रम सुरू व्हायचा. सुट्टीच्या दिवशीही आईबाबांबरोबर केंद्रातल्या बाबांच्या मित्रांकडे जायचो. त्यामुळे केंद्र हे माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक कधी बनले हे कळलेच नाही. सोसायटीतले मित्रमैत्रिणी विचारायचे की केंद्रात काय असतं, तेव्हा तिथे आमचे स्वामीजी असतात असे उत्तर मी द्यायचे. तेव्हा भगिनी वर्ग आणि पुरुष वर्ग यांच्या रांगांबरोबरच आम्ही बच्चे मंडळी 7-8 जणांची रांग लावून प्रसाद घेऊन परत खेळायला पळायचो. मला खरोखरच अगदी विनासायास केंद्रात यायला मिळाले ही त्यांचीच कृपा वाटते. गुरुपौर्णिमेच्या अतिव मंगल काळात मला माझ्या लहानपणीच्या गुरुपौर्णिमेचे दिवस आठवतात. खरोखरच दिवाळी दसऱ्यापेक्षाही जास्त उत्साहात गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा केला जायचा आणि अजूनही होतो. या काळात एक वेगळाच उत्साह प्रसन्नता वातावरणात गच्च भरून राहिलेली जाणवते. तेव्हा आईबाबांबरोबर आधी स्वामी आजोबांच्या पादुकांच्या पूजनासाठी आणि सरलाजीच्या पूजनासाठी यायचो. मग शुक्रवार पेठेत स्वामीजी आणि मधुरामाशीच्या पूजनासाठी जायचो. घरातून निघतानाच आज स्वामीजी कसे दिसत असतील याचा विचार मनात यायचा आणि त्या उत्सुकतेतच तिथे जायचे. स्वामी आजोबा मला प्रत्यक्ष आठवत नाहीत, पण तरीही माया अपार्टमेंट वास्तूत त्यांच्या अस्तित्वाने असलेली प्रसन्नता पवित्रता आपल्या सर्वांनाच हवी हवीशी वाटते. आजकाल क्वचितच कुठे गुरुपौर्णिमेसारखा उत्सव इतक्या उत्साहात पवित्रतेत साजरा केला जातो. या वातावरणात सामील होण्याचं भाग्य मिळाले याचा खूप आनंद आणि आदर वाटतो. आपल्यातल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात स्वामीजींना एक विशेष स्थान आहे, पण या स्थानाची सतत जाणीव राहणे ही त्यांचीच कृपा वाटते. स्वामीजींचे एका वाक्यात वर्णन करायचं म्हटल्यास असे म्हणता येईल, प्रत्येक साधकावर अविरत निस्वार्थी प्रेम करणारे स्वामीजी हे त्या त्या व्यक्तीच्या आयुष्यातील एकमेव महात्मे आहेत. ते जेव्हा एखाद्या साधकाकडे पाहत असतात तेव्हा प्रत्येक साधकाला आपल्या आयुष्यातील प्रत्येक हितकारक गोष्टींचे कारण स्वामीजी आहेत असे वाटते. स्वामीजींच्या तरुणपणातील अतिशय संयमी आणि शिस्तप्रिय जीवनाचे खरोखरच खूप आकर्षण वाटते. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये त्यांना नोकरी मिळायची संधी असूनही तेथील व्यस्त दिनक्रमामुळे केंद्रापासून दूर राहावे लागेल यामुळे त्यांनी बँकेतील नोकरी स्वीकारली, पण यातही घरची आर्थिक जबाबदारी व्यवस्थितपणे सांभाळली जाईल याचीही त्यांनी काळजी घेतली. अशा प्रकारे परमार्थ आणि सांसारिक कर्तव्य यामध्ये अतिशय योग्य बॅलन्स साधला जाईल याबाबत ते नेहमीच सतर्क असतात. आपल्या सर्वांसाठीच प्रपंचच परमार्थरूप कसा करायचा यासाठी स्वामीजी स्फूर्तीस्थान आहेत. स्वामीजींनी रचलेले अंगीकार केला आपण माझा जेव्हा संसार शृंखला गळून गेल्या तेव्हा हे काव्य ऐकताना स्वामीजींच्या व्यापक समर्पित जीवनाबाबत अतिशय आदर वाटतो. स्वामीजींनी खरोखरच आयुष्याच्या सर्व दोऱ्या सद्गुरूंच्या हाती दिल्या. याचा विचार करताना माझ्या बाबतीत सद्गुरूंप्रती पूर्ण श्रद्धा कधी निर्माण होईल याने मन कधी कधी व्याकुळ होते. लहानपणी गुरुपौर्णिमेच्या काळात स्वामीजी पूजन झाल्यावर प्रसाद द्यायचे तेव्हा कुठल्या प्रकारचा पेढा स्वामीजी देणार याची एक उत्सुकता असायची. मला मलई पेढा आवडतो आणि बऱ्याचदा स्वामीजी पूजनेनंतर मलई पेढाच प्रसाद म्हणून द्यायचे. त्यावेळेला आपल्या इतक्या छोट्या छोट्या आवडीनिवडीही स्वामीजींना न सांगता किती बरोबर कळतात असं मनात येऊन आनंद व्हायचा. स्वामीजींची बोलण्याची पद्धतही मला खूप आकर्षित करते. जेव्हा एखादा साधक त्यांच्याशी बोलत असतो तेव्हा त्यांचं पूर्ण लक्ष त्या साधकाच्या बोलण्याकडे असते. त्या त्याच्या बोलण्याशी अगदी एकरूप झालेले दिसतात आणि म्हणूनच की काय कुणालाही त्यांची नमस्कार घेत असताना पडलेली एक ओझरती नजर किंवा आपल्याशी बोललेला एखादा शब्दही अगदी भारावून टाकतो. स्वामीजी नेहमी समोरच्या व्यक्तीचं पूर्ण ऐकून घेतात आणि मग थोडा पॉज घेऊन अतिशय सुसूत्र नेमके विचार मांडतात. स्वामीजींच्या निर्भय सुस्थिर स्वभावाचेही मला खूप आकर्षण वाटते. एखाद्या व्यक्तीचे जर स्पष्ट बोलून कल्याण होणार असेल तर ते तसे करतातही. मागे एकदा एक व्यक्ती स्वामीजींकडे म्हणत होती की स्वामीजी माझी श्रद्धा कमी झाली आहे. त्यावेळी स्वामीजींचा स्पष्ट वक्तपणा प्रकर्षाने जाणवला. ते म्हणाले माणूस एखाद्या गोष्टीवर श्रद्धा ठेवतो ते इनडायरेक्टली स्वतःच्या स्वार्थासाठीच ठेवतो. एखाद्या व्यक्तीला जर स्वतःचा स्वार्थच कळत नसेल तर त्याला सर्वस्वी ती व्यक्तीच जबाबदार आहे. श्रद्धा ही काही डोक्यावर हात ठेवून होणारी जादू नाहीये. त्यासाठी प्रथम आपण स्वामीजींना प्रार्थना करायची असते, श्रवणाला यायचे असते, स्वतःहून साधनेला बसायचे असते, शरणागत होण्याचा प्रयत्न करायचा असतो. स्वामीजी केंद्रातील तरुण साधकांच्या परमार्थाची जशी काळजी घेतात तसेच त्यांचं शिक्षण नोकरी व्यवस्थित चालले ना याचीही ते आस्थेने चौकशी करत असतात. 10वी 12वीत असताना स्वामीजी मला नेहमी अभ्यास कसा चालला असं विचारत असत. 12वी झाल्यानंतरचा हा प्रसंग आहे. 12वी बोर्डचा रिझल्ट लागल्यावर मला जरा कमी मार्क मिळालेत असं वाटत होते. अशीच या विचारात असताना स्वामीजींचा फोन आला. त्यांना भीतभीतच मार्क सांगितल्यावर ते म्हणाले अरे वा मस्त की. हे ऐकल्यावर माझी कळीच खुलली. स्वामीजींनी चांगले मार्क्स मिळालेत म्हटल्यावर हे चांगलेच आहेत असे वाटून मी एकदम निर्धास्त झाले. स्वामीजींबरोबरच मधुरा मावशीही आम्हा सर्व मुलामुलींना आईच्या मायेने जपत असते. या वर्षी आम्ही 10-12 मुलींनी मिळून मधुरा मावशीचा वाढदिवस साजरा करायचे ठरवले. ते मधुरा मावशीला सांगितले आणि तिच्याकडून परवानगी मिळवली. मावशीनेही सुरुवातीला तुम्ही कोण कोण आणि काय पदार्थ करणार हे सगळे विचारून घेतले आणि अजून सुटसुटीत बेत कसा आखायचा हेही सांगितले. वाढदिवसाच्या दिवशी आम्ही सर्व मुली स्वामीजींच्या घरी केलेले थोडेफार पदार्थ आणि केक घेऊन गेलो. केकवर मॅजिक कँडल लावली तेव्हा जरा भीतभीतच आमच्यातल्या एकीने तुला चालेल ना असे विचारले. स्वामीजी आणि मधुरा मावशी आम्हा मुलामुलींच्या किती छोट्याशा गोष्टीतही अगदी सहजपणे आणि अतिशय आनंदाने सामील होतात याचे आम्हाला सर्वच जणींना अतिशय अप्रूप वाटले. कॅन्डलवर फुंकर मारल्यावर ती काही वेळात परत ग्लो झाली. त्यावेळी मावशी आणि स्वामीजींना ही कॅन्डल फुंकर मारून मिजणार नाही हे सांगितले. तेव्हा स्वामीजी एक मिस्किल हास्य करत मावशीला म्हणाले पण तू परत एकदा फुंकर मारून बघ बरं. मावशीने अतिशय आनंदाने परत फुंकर मारली तर ती परत ग्लो झाली. स्वामीजी पुढे मावशीला म्हणाले आता तू अशी जोरात फुंकर मार की त्याची जी बारीक ठिणगी आहे ना तीही विजली पाहिजे. मग तो असा हास्य विनोदात कार्यक्रम आटपून आम्ही सर्वजण आणलेले पदार्थ खात होतो. तेव्हा मावशी प्रत्येक पदार्थ कसा केला हे अतिशय कौतुकाने विचारत होती. असा हा वाढदिवस आमच्या सर्वांच्याच नेहमी लक्षात राहील. स्वामीजी माझ्या मते एकमेव आहेत ज्यांची प्रत्येक कृती रूप लोभस वाटतं आणि कायम स्मरणात राहावं असं वाटतं. कधी कधी खळाळून हसणारे स्वामीजी तर कधी गालातल्या गालात मुश्किल हसणारे. आपल्या सद्गुरूंच्या आठवणीने सद्गतीत होणारे स्वामीजी आपल्या सद्गुरूंबद्दल अतिशय तेजस्वी भावना व्यक्त करतानाचे स्वामीजींचे रूप, ध्यानात निमग्न असणारे स्वामीजी, साधकांवर कृपादृष्टी फिरवत असतानाचे त्यांचे रूप, ते एखाद्या अतिशय छोट्या निखळ लहान मुलाशी त्याच्याच भाषेत मिळून मिसळून बोलणारे स्वामीजींचे रूप, ही सर्वच रूप आयुष्यभर मनात साठून राहावेत आणि स्वामीजींचं सतत स्मरण राहावे हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करते. हरिओम तत्सत.
गायत्री आत्ता म्हणाली, तसं स्वामीजी आज कुठला पेढा देणार किंवा मी कधी एकदा स्वामीजींकडून प्रसाद घेतो असे अत्यंत उत्सुक असलेले बालसाधक एकीकडे आणि तेवढ्याच ओढीनी पण स्वतःच्या बुद्धीच्या जोरावरून पूर्णपणे स्वामीजींना पारखून आलेले किंवा त्रिविध तापांनी पोळून स्वामीजींच्या चरणी स्थिर झालेले साधक एकीकडे, पूजनीय स्वामीजी मात्र यामध्ये अत्यंत सहज साक्षी असे, ही त्यांची गोष्ट मला खरोखरच अत्यंत स्तंभित करून जाते. स्वतःचंच घडलेलं जीवन आणि घडत असणारं जीवन याकडे कमालीच्या साक्षीत्वानी आणि त्रयस्थपणे बघून ते जीवन इतकं उत्तुंग कसं झालं हे इतरांना स्वामीजी सांगतात की जेणेकरून समोरच्या साधक वर्गाला त्याचा नेमका उपयोग आपले जीवन घडवण्यासाठी व्हावा. दीपे दीपू लाविला हा पूजनीय स्वामीजींचा चरित्रग्रंथ याचा एक सुंदर नमुना आहे. आपल्या मनातील कित्येक प्रश्नांची उत्तरं या ग्रंथातून आपल्याला सहजतेने मिळतात. स्वामीजींच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या आणि त्यांनी त्याच्यावर मात करून सद्गुरु कृपेचा सतत अनुभव घेतला. आपल्या केंद्रातील अनेक साधक यावरून प्रेरित होऊन याच प्रकारे वाटचाल करीत आहेत. सद्भक्त सुतार काकांना देखील अनेक अडचणी अनेक कष्ट झाले, परंतु स्वामीजींची असीम कृपा आणि त्यांचे सांत्वनपर बोल त्यांना त्या कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी निश्चितच वाट दाखवून गेले. सुतार काकांचा केंद्रातला प्रवेश पंकज काकांच्या उपकेंद्रातून झाला आणि 1997 साली त्यांना पूजनीय स्वामी मकरंदनाथांचा अनुग्रह झाला. विद्या सहकारी बँकेतून मोठ्या पदावरून ते निवृत्त झाले आहेत. सुतार काका आता आपलं स्तवन सादर करतील.
श्रीराम. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. सद्भक्त शमाताईंनी मला फोनवरून यावर्षीच्या गुरु पौर्णिमा उत्सवामध्ये आपण सद्गुरु स्तवन करू शकाल का असे विचारल्यानंतर मी एकदम हो म्हणून सांगितले. मला एकदम आनंदही झाला व पुन्हा आपणास ते जमेल का या विचाराने मी थोडा गंभीर झालो. तथापि विचारल्याबरोबर आपण तत्काळ होकारही दिला होता, त्यामुळे मी थोडा विचार केला की सद्गुरूच त्यांचे स्तवन करून घेणार, त्यासाठी लागणारी शक्ती बुद्धी ते देणार, यामुळे मी निश्चिंत झालो व केंद्रात यांनी आज सुरुवात केल्यापासूनचे प्रसंग आठवीत गेलो. सध्या गुरुपौर्णिमेचे अत्यंत पवित्र दिवस आहेत. गेले 2-3 दिवस आपण आपल्या सद्गुरूंच्या आठवणीमध्ये रममान झालो आहोत. सगळीकडेच सुखाची देणी घेणी अशाच आनंदाच्या व्यवहारात आपण वावरत आहोत. प्रत्येकाला आपल्या सद्गुरूंबद्दलचे भाव प्रकट करावे वाटतात व त्यामुळे प्रत्येकाच्या हृदयात त्यांच्याबद्दलचे भाव दाटून आले आहेत. मलाही माझ्या सद्गुरूंबद्दलचे भाव प्रकट करण्याची संधी मिळाली हे मी माझे परमभाग्य समजतो. मी मूळचा तुळजापूर तालुक्यातील एका खेड्यात जन्मलेला. तसे घरात परमार्थाला अनुकूल असे वातावरण फारसे नव्हते, पण तसे कोणी नास्तिकही नव्हते. कुलदैवत कुलदेवता यांचे दर्शनासाठी वर्षातून एकदा तरी जाणे व्हायचे. फक्त एक बाब महत्वाची म्हणजे आमच्या घराच्या दरवाजासमोरच महादेवाचे मंदिर, त्याचेही प्रवेशद्वार समोरासमोर, मध्ये फक्त एक रस्ता. रोज सकाळी उठल्याबरोबर महादेवाचे घरातूनच हात जोडून दर्शन घेत असे. त्यानंतर शालेय शिक्षणासाठी तुळजापूर येथे आल्याने देवीच्या दर्शनास नित्यनियमाने जात असे. महाविद्यालयीन शिक्षण संपवून उच्च शिक्षणासाठी पुण्यात आलो. आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची असल्याने नोकरीशिवाय पर्याय नव्हता. पुढील शिक्षण अर्धवट सोडून नोकरीस लागलो व तिथून मात्र एक एक धक्के बसत चालले. आर्थिक ओढाताण, नोकरीच्या ठिकाणी मानसिक त्रास इत्यादी वाढत चालले. एकूणच जीवन जीवनात दुःख कष्ट वाढत गेले. या काळातच श्री साईबाबांच्या चरणी माझी श्रद्धा दृढ होत गेली. त्यांचे पोती इत्यादी पारमार्थिक विचार वाचून व ऐकून परमार्थाविषयी एक मुमुक्षा निर्माण झाली व त्यातूनच पंकजदादांच्या केंद्रामध्ये येण्याचे भाग्य लाभले. केंद्रातील श्रवणाची गोडी वाढून मुख्य केंद्रात नियमित उपस्थिती सुरू झाली. माझ्याबाबत जो संसार दुःखे दुखवला, जो त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थविषयी, या श्री समर्थांच्या ओवीची प्रचिती आली असे म्हणण्यास हरकत नाही. श्री साई महाराजांचे चरित्र, त्यांची पोथी व श्री साई लीला या मासिकातून पारमार्थिक विचार थोडेफार समजत असत. जीवनाचे चरम लक्ष्य हे परमार्थच असायला हवे व पारमार्थिक उन्नतीमध्येच खरे समाधान असल्याचे लक्षात येत असे. जीवनाची अशाश्वतता थोडी थोडी लक्षात आली. वडिलांचे देहावसन, जवळच्या नातेवाईकांतील व्यक्तींचे अकाली जाणे यामुळे खूप नैराश्य येत असे. मी एका सहकारी बँकेमध्ये नोकरीस होतो. तेथे खूपच त्रास, मनस्ताप इत्यादी झाला. या सर्व तापातून फक्त सद्गुरूच आपणास योग्य मार्ग दाखवतील हे लक्षात यायला लागले. श्री साई महाराज यांचे चरित्रात तर मी कोणाचा गुरु नाही व माझे कोणी शिष्य नाही हे वाचून मी विचार करत असे, मग कोण आपणास मार्ग दाखवणार, आपले गुरु कोण असतील, कोठे भेटतील, ही विवंचना यायला लागली. परंतु सन 1996 मध्ये पंकजदादांच्या केंद्रात यायला लागलो. तिथे दर शुक्रवारी नित्यनियमाने जात असे. त्यांचे विचार ऐकून प्रभावित होत होतो. त्यावेळी मोठे स्वामीजी आजारी होते. पुढे 2 महिन्यांनी त्यांनी ध्येय ठेवल्याचे समजले. पंकजदादाच्या घरी दररोज थोडा वेळ ध्यानाला व ते त्यानंतर 15-20 मिनिटे श्री ज्ञानेश्वरीवर निरूपण करत असत ते ऐकण्यासाठी मी व माझी पत्नी आम्ही नित्यनियमाने जाऊ लागलो. काही महिन्यांनी पंकजदादांनी अनुग्रहासाठी आमची नावे दिली. दिनांक 10 डिसेंबर 1997 रोजी परमपूज्य स्वामी मकरंदनाथांनी आम्हा उभयताना अनुग्रह देऊन कृपांकित केले. तेव्हापासून मी ध्यानाला रोज बसणे व दर रविवारी मुख्य केंद्रात ध्यान व परमपूज्य स्वामीजींचे प्रवचन ऐकण्यास येऊ लागलो व त्यांची सत्संगती मिळत चालली. परमपूज्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, रथ आहे खरा, पण जर त्याला सारथी म्हणजे चालवणारा नसेल तर रथ कुठेतरीच जाईल. केवळ गाडी माझी आहे म्हणून ती मालकाला चालवता येणार नाही, साथी बैलगाडी सुद्धा चालविता येणार नाही. आपला ध्येय मनुष्य आपल्या मनाने चालवितो आणि खड्ड्यामध्ये पडतो. सद्गुरु हे गाडीवानाचे काम करतात. आपण गाडीवानावर विश्वास ठेवून निर्धास्त असावे, पण मनाचे तंत्र वेगळेच असते. नित्य नियमित साधना व परमपूज्य स्वामीजींचे विचार ऐकून मनाला थोडा खंबीरपणा येत गेला व मागील दुःखे हळूहळू विसरत गेलो. स्वामीजींचा ध्यासच लागला. त्यांचे कधी एकदा दर्शन होते असे व्हायचे. रविवार म्हणजे खूपच आनंदाचा जायचा. दिवसभर स्वामीजीने प्रवचनात सांगितलेल्या विचारांचे चिंतन होण्यात जायचा. एकदा स्वामीजी आमच्या बँकेत दुपारच्या वेळी आले. मी शाखाधिकारी पदावर असल्याने केबिनमध्ये होतो. बाहेर काउंटरवर स्वामीजींसारखी व्यक्ती दिसली म्हणून मी केबिनच्या बाहेर आलो, तर प्रत्यक्ष स्वामीजींच. मला क्षणभर काही सुचले नाही. मी थोडा गोंधळलो. स्वामीजी बँकेत कसे काय आले हा विचार न कर डोकावला. मी स्वामीजींना म्हटले, चला केबिनमध्ये बसाया. स्वामीजी पण तयार झाले. केबिनमध्ये आल्यानंतर मी त्यांना म्हणजे शाखाधिकारी पदाच्या खुर्चीवर बसण्यास विनंती केली. माझा गोंधळच झाला होता, परंतु स्वामीजींनी ती खुर्ची आपल्यासाठी आहे असे सांगितल्यावर मी भाडावर आलो. स्वामीजी एक ग्राहक म्हणून आले होते. त्यांचे काम पूर्ण झाल्यावर ते निघून गेले. मी मात्र माझ्या आजच्या झालेल्या मनाच्या स्थितीबाबत विचार करून अतिशय संकोचल्यासारखा झालो. स्वामीजींच्या ठिकाणी असलेले गुण आपण नेहमीच आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या ठिकाणी असलेला अतिशय प्रेमळपणा मनाला भावून जातो. संत प्रेमळ प्रेमळ अंगी मनाने निर्मळ अशी त्यांची असते. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेली व भगवद्गीतेने वर्णन केलेली अमानित्वम अधमित्वम अहिंसा शांती इत्यादी स्थितप्रज्ञे व जीवनमुक्ताची लक्षणे त्यांच्या ठिकाणी वसतीला आहेत. एकदा मी व माझी पत्नी त्यांना भेटावयास गेलो होतो. माझे नोकरीच्या ठिकाणी माझ्या कामामधील काही बाबींमुळे संस्थेस हानी पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली होती. खरे तर वरिष्ठांच्या आज्ञेमुळे ती बाब घडली होती. त्यामुळे मी खूपच तणावाखाली होतो. तत्काळ स्वामीजींना भेटून पुढे काय करावे असे विचारावे असे वाटल्यावर मी फोन करून त्यांच्या भेटीस गेलो. त्यावेळी स्वामीजी कुणाशी तरी बोलत होते. आम्ही गेल्याबरोबर आम्हाला त्यांनी त्यांचे बोलणे थांबवून दुसऱ्या खोलीत बोलवले व काय अडचण आहे अशी विचारले. मी थोडक्यात सर्व काही सांगितले. यावर स्वामीजींनी यामध्ये माझ्यावर कोणताही दोष येणार नसल्याचे तत्काळ सांगितले. ते इतक्या सहजतेने सांगितले की मी एकदम तणावातून बाहेर आलो व त्यांच्या सांगण्यानुसार पुढील 6 महिन्यात त्या बाबीवर पडदा पडला. एखाद्या साधकाला दिलासा देऊन अगदी अलगदपणे त्याची साधनेची वाट मोकळी करून देतात. खरंच माझी साधना त्यामुळे नित्यनियमाने सुरू राहिली, नाहीतर रात्रंदिवस तोच विचार मनात घर करून राहिला असता. सद्गुरूंचे अनुसंधान आपण नेहमी ठेवायला पाहिजे असे सर्व संत सांगतात. अनुसंधान नेहमी नसल्यानेच आपण सतत सुखदुःखाच्या लाटेवर विराजमान असतो. पण सद्गुरू अतिशय प्रेमळ असतात, आपल्या कितीतरी सुखात ते पोटात घालतात. आपण साधनेमध्ये नित्य नियमित असावे यासाठी प्रयत्न करतात, खरं तऱ्हेने ते सांगत असतात, तळमळीने सांगत असतात, पण आपण त्यांची किती दखल घेतो हे माझ्यापुरते बोलतो आहे. सद्गुरूंचा नित्य सहवास, त्यांचे स्मरण, त्यांनी सांगितलेल्या बोधाचे स्मरण सतत असायला हवे. श्री महाराजांकडे एक ग्रहस्थ येत असत, तसेच श्री महाराजही त्या ग्रहस्थांच्या घरी एक दोनदा गेले होते. एक दिवस श्री महाराजांनी त्या ग्रहस्थांना विचारले, तुमच्या घरी कोण कोण आहेत असते ते मला सांगा. त्या ग्रहस्थांना श्री महाराजांच्या या प्रश्नाचे आश्चर्य वाटले. तो म्हणाला, तुम्हाला तर सर्व माहीत आहे, तरी तुम्ही मला असे का विचारता. श्री महाराज म्हणाले, हरकत नाही, तरी पण सांगा तर खरे. तेव्हा तो ग्रस्त म्हणाला, आई वडील आहे, बायको आहे, 2 मुलगी व 1 मुलगी आहे. श्री महाराज म्हणाले, एवढेच, आणखी कोणी नाही का. तेव्हा तो ग्रस्त पुढे म्हणाला, घरात एक बाई घरकामासाठी येते ती आहे. श्री महाराज म्हणाले, आणखी कोणी. तर तो म्हणाला, तसे म्हटले तर एक कुत्रा देखील आहे, आणि कोणी नाही. तेव्हा श्री महाराज हसून त्या ग्रस्ताला म्हणाले, अरे मग तू ज्याची पूजा करतोस तो मी कुठे आहे. तो ग्रस्त एकदम ओशाळा. आमचे असे असते, सद्गुरु हे सुद्धा आपल्या कुटुंबातीलच अगदी आपल्या अंतकरणात असायला हवेत. त्यांच्याशी कोणते तरी नाते जोडायला पाहिजे, म्हणजे ते हृदयात विराजमान असतील. आम्ही दोघे पती पत्नी सन 1997 पासून केंद्रात नित्यनियमाने येण्याचा प्रयत्न करतो. स्वामीजींच्या प्रवचनातील विचार, त्यांची शिकवण इत्यादी बाबी आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्यामुळे जीवनाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी मिळाली. जीवन हे सुखदुःख मिश्रित आहे, त्याकडे समत्व दृष्टीने पाहण्याचा अभ्यास कसा करावा इत्यादी गोष्टी नित्याच्या श्रवणातून पक्क्या होत होत्या. त्यातच मागील 3 वर्षापूर्वी आम्हाला एका अतिशय मोठ्या दुःखद प्रसंगाला सामोरे जावे लागले. माझी मुलगी प्रेग्नन्सीमध्ये तिच्या बाळासह स्वामी चरणीहीन झाली. ती स्वामीजींची अनुग्रहित होती, केंद्रामध्ये पण नित्य यायची. हा अतिशय मोठा दुःखद प्रसंग आम्ही केवळ पूजनीय स्वामीजींच्यामुळेच पेलू शकलो. या कालावधीमध्ये स्वामीजींनी वेळोवेळी चौकशी करून धीर दिला. पंकजदादाही या कालावधीत आमच्या सर्व प्रसंगात बरोबर होते. ते तिला हॉस्पिटलमध्ये भेटल्यावर तिला अतिशय कळवून आले, पण तिला बोलता येत नव्हते. नजरेतूनच ती सर्व काही बोलली. आम्ही हा प्रसंग केवळ स्वामीजींच्यामुळेच, त्यांनी वेळोवेळी केलेल्या प्रवचन व सत्संगातील विचारांचे, तसेच त्यांनी दाखवून दिलेल्या जीवनाच्या अशाश्वततेच्या दृष्टीमुळे सहन करू शकलो. ते आमच्या पाठीशी आहेत म्हणून हे शक्य झाले. त्यानंतर स्वामीजींनी आम्हास एकदा बोलून सांगितले, तुम्ही काळजी करू नका, ती कोठे गेली नाही व जाणार नाही, तिला उत्तम गती मिळून ती पुन्हा इथेच आपल्या केंद्रातच येईल. आमचे नातेवाईक मित्रमंडळी असे विचारत की अशा अतिशय मोठ्या दुःखातून तुम्ही कसे काय एवढ्या लवकर बाहेर आलात, काय सांगणार त्यांना. खरे म्हणजे स्वामीजींची कृपाच आमच्याबरोबर होती, हेच त्याचे उत्तर आहे. असो, स्वामीजींच्या शब्दात सांगायचे झाल्यास, सद्गुरूंच्या देहाचे वर्णन, त्यांच्या गुणाचे वर्णन जे केले जाते ते त्यांना स्पर्श देखील करू करत नाही, कारण गुणातीत होण्याचा अभ्यास करता करता ते तिथपर्यंत जाऊन पोहोचलेले असतात. त्यामुळे कोणत्याही गुणांचा स्पर्श त्या अंगाने त्यांना होऊ शकत नाही, त्यांची तशी स्तुतीही करता येत नाही. ज्ञानेश्वर महाराजांसारखे संत सम्राट म्हणतात, स्तुती काही न बोलणे, पूजा काही न करणे, सन्निध काही न होणे तुझ्या ठाई. आणि असे म्हणत असताना तेही सद्गुरूंबद्दल भरभरून बोलत राहतात. आपणही असेच करावायचे आहे, कारण या स्तवनाने आपली चित्तशुद्धी होत असते. आपण सद्गुरूंच्या अंतरंगात शिरत असतो, अंतकरणात श्रद्धा असेल तर सद्गुरुपदिष्ट मार्गाने चालणे देखील आनंदाचे आहे। त्याने नेहमीचेच जीवन अधिक आनंदाचे, प्रेमाचे, समाधानाचे, शांतीचे होऊ शकते। स्वामींच्या कृपेने ही शांती समाधान सर्वांना लाभो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना। हरि ओम।
सुतार काकांच्या या अत्यंत प्रांजळ सद्गुरुस्तवनानंतर आपण एक अभंग ऐकणार आहोत। सद्भक्त डॉक्टर विजय आठले, नाचत गुरु भजनी आम्ही जाऊ निरंजनी, हा अभंग सादर करतील। आठले काका 1982 सालापासून केंद्रात येत आहेत। मोठ्या स्वामीजींना त्यांनी गायलेला अभंग अतिशय आवडत असे आणि स्वामी मकरंदनाथ देखील त्यांना अनेक वेळा हा अभंग म्हणायला सांगतात। आता आठले काका अभंग सादर करतात।
नाचत गुरु भजनी आम्ही, नाचत गुरु भजनी आम्ही, जाऊ निरंजनी आम्ही, जाऊ निरंजनी। नाचत गुरु भजनी आम्ही, जाऊ निरंजनी, जाऊ निरंजनी। नाही कुणाचा मी, नाही कुणाचा मी, नाही कुणाचा मी, माझे न कोणी, नाही कुणाचा मी, माझे न कोणी, नाही मोहमनी, नाही मोहमनी आम्ही, जाऊ निरंजनी। नाचत गुरु भजनी आम्ही, जाऊ निरंजनी। सहजची आलो सहजची जातो, सहजची आलो सहजची जातो, राहुनी जानी विजनी, राहुनी जानी विजनी आम्ही, जाऊ निरंजनी। नाचत गुरु भजनी आम्ही, जाऊ निरंजनी। अवधूत कृपे समरस झालो, अवधूत कृपे समरस झालो, अवधूत कृपे समरस झालो, दत्त निरंजनी आम्ही, दत्त निरंजनी आम्ही, जाऊ निरंजनी। नाचत गुरु भजनी आम्ही, जाऊ निरंजनी, जाऊ निरंजनी, जाऊ निरंजनी।
नाचत गुरु भजनी आम्ही, जाऊ निरंजनी, हा संकल्प वयाच्या जेवढ्या तरुणपणात होईल तेवढा पुढे आपल्याला वेळ जास्त मिळतो। सद्भक्त राधिका केळापुरे ही अशीच लहानपणीच नागपूरमधील संत काकूंच्या केंद्रात ज्ञानेश्वरी प्रवचनाला जायला लागली। कुठलंही काम अत्यंत नीटनेटकं आणि अतिशय सिन्सिअरली करण्यात तिचा हातखंड आहे। 1998 साली तिला पूजनीय स्वामी मकरंदनाथांचा अनुग्रह झाला आणि 2002 मध्ये ती पुण्याच्या मुख्य केंद्रात यायला लागली। सध्या ती इन्फोसिस या कंपनीत काम करत आहे। आता राधिका आपलं स्तवन सादर करेल।
ओम स्वामी माधवनाथाय नमः, ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। आजच्या या गुरुस्तवनाची सुरुवात करताना मला स्वामी स्वरूपानंदांनी संतांबद्दल सद्गुरूंबद्दल ज्या उभ्या लिहिल्या त्याचा आधार घ्यावासा वाटतो. ते भावार्थ गीतेत म्हणतात, संत विवेकी सत्प्रदीपकी चिद्रत्नांची खाण, शांती सुखाची ब्रह्मरसाची मूर्ती ओतिली जाण. ते स्वानुभवी वैराग्य रवी प्रसन्न होनी पूर्ण, सत्शिष्याते कृपा कटाक्षे देती आत्मज्ञान. गुरुपौर्णिमा नित्यतृप्त शांती स्वरूपशा सद्गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. खरं तर कृतज्ञता हा शब्द देखील कितपत योग्य आहे, कारण त्यांचं आपल्या जीवनातील स्थान महत्व हे आपल्या बुद्धी प्रकृतीच्या मर्यादेमुळे आपल्याला पुरतं कळलेलंच नसतं. तरीही त्यांच्या कृपेची स्वतःपूर्ती उजळणी म्हणून हे मनोगताचं निमित्त. गुरुपौर्णिमेचे हे 10 दिवस खरोखरीच मंतरलेले, आपल्या सर्वांना निरतिशय आनंद देणारे, उत्साह वाढवणारे आणि तसंच अंतर्मुख करणारे असतात. नित्यसिद्ध सद्गुरू तत्व हे नेहमीच शिष्यांचा सांभाळ करीत असतं, पण या दिवसात ते आपल्याला जास्त प्रतीत होतं. म्हणूनच आपण सर्वजण या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतो. या निमित्ताने पूजनीय स्वामीजींबद्दलचे मत प्रकट करण्याचा आणि थोडा बहुत स्वतःच्या जीवनाचा लेखाजोखा घेण्याची संधी आज मला मिळते आहे. मला जेव्हा हे कळलं की भावसुमनं या कार्यक्रमात मला बोलायचं आहे, तेव्हा नकळत मन थोडं थांबावलं. यापूर्वी श्रोता म्हणून ऐकलेली भावसुमने आठवली, ती ऐकताना झालेल्या मनाच्या स्थितीचा पुनर्प्रत्यय आला. ती ऐकताना मनात भाव भरून येत असा विचार मनाला स्पर्शून जाई की मला सुद्धा शब्दातीच अशा सद्गुरूंविषयी शब्दांमार्फत व्यक्त व्हायचंय. पण मला असं वाटायचं की माझी ती काय योग्यता की पूजनीय स्वामीजींबद्दल त्यांच्यासमोर मी काही बोलावं. मग ते व्यक्त होणं मनातल्या मनात चिंतन मननातून मी करत असे. आजच्या या कार्यक्रमात शक्तिबुद्धीप्रमाणे माझे भाव सद्गुरूचरणी रुजू करण्याचा प्रयत्न करते. असं म्हणतात सद्गुरूंचं आपल्या जीवनात येणं, त्यांचा अनुग्रह मिळणं हा आपला पुनर्जन्मच असतो. जीवनाचे सरळ दोन भाग या भेटीने होतात, एक पूर्वीचे आपण आणि एक नंतरचे. माझ्या जीवनात देखील असंच काहीसं घडलं. जीवनात आपल्या असलेल्या इच्छा आकांक्षा सुखदुःखाविषयीच्या कल्पना विचारांची दिशा या सर्व गोष्टींना एक वेगळं वळण स्वामीजींमुळे मिळालं असं वाटतं. स्वामीजी हे आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी असावेत आणि इतर सर्व गोष्टी परिघावर जाव्या अशी काही कलाटणी मिळाली. हे सर्व त्यांच्या निस्पृह पूर्वी कधीही न मिळालेल्या प्रेमामुळे आहे याची मला जाणीव आहे. खरं तर त्यांच्या कृपेची जाणीव होणं किंवा त्यांनी माझं पूर्ण जीवन व्यापून टाकावं असं वाटणं ही देखील त्यांचीच कृपा आहे. कारण स्वतःच्या मर्यादा छोट्या मोठ्या प्रसंगातून ढासळणारा मनाचा निग्रह मी अनुभवला आहे आणि या सर्वातून त्यांनी दिलेल्या अंतरप्रेरणेमुळे स्थिर राहण्याचा प्रयत्न मला करता आला आहे. आज सहजच स्वामीजींच्या पहिल्या भेटीचा दिवस मला आठवतोय, 31 डिसेंबर 1998. पूजनीय स्वामीजींची पहिली नागपूर आनंद यात्रा ही भेट म्हणजेच माझ्या अनुग्रहाचा दिवस. मी इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला होते. आई आणि मी आदरणीय श्यामाताईंच्या घरी गेलो होतो. त्या दिवसाचं महत्व पूर्ण कळलं नव्हतं, पण एक मात्र मनातून जाणवत होतं की पहिल्या भेटीत सहसा असणारा अनोळखीपणा येथे नव्हता. त्यांची ती मायेची नजर, परिसस्पर्श, मृदुवाणी एक वेगळाच आनंद देऊन गेली. पुण्याच्या केंद्राबद्दल स्वामीजींबद्दल आम्हाला नेहमीच कुतूहल वाटायचं. अनुग्रहानंतर आपण या स्वामीजींच्या केंद्र परिवाराचा एक भाग झालो आहोत इतकंच कळलं होतं. अनुग्रहाचं स्वामीजींच्या भेटीचं सामर्थ्य आज नक्कीच जाणवतंय. नागपूरला असताना स्वामीजींच्या वैयक्तिक भेटीशिवाय सहवासाशिवाय तेव्हा त्यांच्या आठवणीने भाव दाटून येत. खरोखरच सद्गुरूंचं कार्य हे सूक्ष्मातून नकळत आपल्याला घडवणारं असतं. अनुग्रहानंतर काही ठळक बदल माझ्यात झाले असं वाटतं. एक म्हणजे पूर्वी असलेल्या स्वाभाविक आवडी म्हणजे खरेदी मित्रमैत्रिणी इत्यादी गोष्टींची ओढ थोडी कमी झाली. मला वाचनाची आवड होती. इंग्रजी मराठी अवांतर वाचनाची जागा आता सद्ग्रंथांनी घेतली होती. अनुग्रहानंतर 3-4 वर्ष मी पूजनीय स्वामीजींना प्रत्यक्ष भेटू शकले नव्हते, पण या दरम्यान त्यांचा सहवास सद्ग्रंथातून होत होता. ज्ञानेश्वरी, दासबोध नित्यपाठ, स्वामीजींचे पुस्तक इत्यादी वाचन पठण या दरम्यान होत असे. सद्गुरु वसती अंतरात सत्शिष्याते जागवित हे मी अनुभवलं. हे असं असलं तरी त्यांच्या प्रत्यक्ष भेटीची ओढ होतीच. अनुग्रहानंतर शिक्षण संपल्यावर मला पुण्याला नोकरी मिळाली. 6 फेब्रुवारी 2002 जवळपास 3 वर्षांनी मी स्वामीजींना भेटले होते. बुधवारचं माया अपार्टमेंटचं ते केंद्र होतं. तेव्हा स्वामीजी वर्षा ब्लॉकमध्ये भेटत असत. पहिली नोकरी, नवीन शहर, नवीन माणसं, व्यवहारी जीवनातलं पहिलं पाऊल यामुळे माझी मनस्थिती जरा घाबरलेलीच होती. त्यांनी माझ्या आस्थेने चौकशी केली. त्यांना बघून, त्यांच्याशी बोलून सगळे मनातले प्रश्न नाहीसे झाले होते. एकदा स्वामीजी म्हणाले होते की मुक्तीचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे सद्गुरु सहवास. त्यांच्या सहवासात सहजच बसल्या जागी आपण मुक्त आहोत असं वाटतं. सगळ्या भौतिक काळज्या प्रश्न संपतात. मायाच्या या पहिल्या भेटीनं सुद्धा असाच मला छोटासा अनुभव आला असं वाटतं. नोकरीत फिरावताना बरीच वर्ष मी पुण्याबाहेर राहिले. या दरम्यान साधनेत सातत्याची कमतरता होती. आपल्या जीवनाचं नेमकं ध्येय काय, आपण त्याप्रमाणे जीवनातील प्राधान्यता ठरवली आहे का किंवा त्याचा ताळमेळ चुकतोय का असं कळत होतं. या दरम्यानच्या काळात मनाची झालेली घालमेल, ढासळलेला आत्मविश्वास आणि काही परीक्षेचे प्रसंग माझ्या जीवनात आले. या काळात स्वामीजींना मनपूर्वक प्रार्थना करण्याव्यतिरिक्त माझ्याकडून काहीच होत नव्हतं. या दरम्यान बरेचदा मी केंद्रात स्वामीजींना दुरूनच नमस्कार करून जात असे. या विचाराने की माझ्या नुसत्या आचरणाने देखील त्यांना त्रास होईल. या दिवसाचा एक प्रसंग आठवतोय. त्या दिवशी मी नमस्काराला रांगेत उभे होते. अशाच मनस्थितीत त्यांना नमस्कार केला आणि त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात मला काही वेगळंच जाणवलं. त्यांनी माझी अंतर्बाह्य स्थिती ओळखली होती. त्या नजरेत विलक्षण असं काही होतं. त्या दिवसानंतर मात्र हळूहळू पण नियमित असे बदल माझ्या मनस्थितीत झाले. एक वेगळी अभूतपूर्व अशी शक्ती जणू काही मला आतून मार्गदर्शन करत होती, सांभाळ करत होती. साधनेबद्दल गोडी, केंद्रातील माझी उपस्थिती, केंद्रातील उपक्रमांमधील सहभाग, जीवनाकडे सकारात्मकतेने बघण्याचा दृष्टिकोन इत्यादी गोष्टी स्वामीजी माझ्या ठिकाणी मुरवत होते. स्वामीजींना आपल्याकडून कसं वागणं अपेक्षित आहे याचं चिंतन मी यावेळेस करू लागले. जीवनात बाकी काही मिळो वा ना मिळो पण स्वामीजींचा सहवास, त्यांना अपेक्षित अशी साधना माझ्याकडून व्हावी असं या दरम्यान मला मनापासून वाटायला लागलं. साधनेत मी हळूहळू रमत होते. याच दरम्यान आलेला एक छोटासा अनुभव. मी सकाळचं ध्यान आटपून सकाळी बसने ऑफिसला निघाले. नेहमीप्रमाणे बसमधून जात असताना माझे नित्य पठणाचे श्लोक मी म्हणायला सुरुवात अजून केली नव्हती आणि अचानक सहजच बसल्या बसल्या मला एका शांतीचा अनुभव आला. मी फक्त आहे आणि शांतता व्यापून आहे असं मला वाटलं. नकळत डोळ्यात अश्रू होते. मला स्वामीजींचं सहज स्मरण होतं असा एखाद मिनिट गेला असावा. या घटनेनंतर मला असं वाटलं, जाणवलं की जेवढी आपली शरणागतता, श्रद्धा, साधना वाढेल तेवढं स्वामीजींच्या कृपेची प्रचिती आपल्याला नक्कीच येईल. स्वामीजींना अपेक्षित असे साधनेचे प्रयत्न, आत्मपरीक्षण, जीवनावर स्वतःवर करायचे प्रयोग आपण सतत करायला हवे असं वाटतं. संत तुकाराम महाराज म्हणतात, पक्षीचे घरी नाही सामुगरी, त्याची चिंता करी नारायण, अजगर जनावर वारुळात आहे त्याजकडे पाहे पांडुरंग, चातक हा पक्षी नेघे भूमिजळ, यासाठी घननिळ नित्य वर्षे, तुका म्हणे आम्ही पिपलिकांची जात, पुरवी मनोरथ पांडुरंग. खरोखरीच या संतांसारखी, चातकासारखी ओढ आपल्यात आहे का ही रोजची परीक्षा स्वतःची स्वतः घ्यावी असं मला वाटतं. त्यासाठी रोज प्रयत्नशील असावं. सद्गुरु खरोखरीच आपल्याला अंतर्बाह्य चालणारे असतात. त्याचा एक अनुभव गेल्या गुरुपौर्णिमेला मला आला. उत्सवाचा पहिला दिवस होता. माझी सेवा त्या दिवशी होती. आदल्या दिवशी मी जरा दमले होते. मी सेवेसाठी वेळेत पोचले. सलग 1.5 तास स्वामीजींनी पूजा स्वीकारल्या. त्यानंतर झालेल्या ब्रेक नंतर स्वामीजी परत आले आणि उभे असलेल्या ठिकाणी येऊन मला म्हणले, तू दमतेस का? मला अक्षरशः स्तब्ध व्हायला झालं होतं. सद्गुरु हे आपल्याला आपण जसे आहोत तसे स्वीकारतात. देह मनबुद्धीच्या कचाड्यात सापडलेले आपण आणि त्याच्या पार गेलेले स्वामीजी किती ते आपल्यासाठी आपल्या पातळीवर येऊन मार्गदर्शन करतात, संवाद साधतात. त्यांनी दिलेली साधनं नित्य नेमाने निष्ठेने व्हावी, त्यांनी सांगितलेल्या मार्गावरच आपलं जीवन चालावं. या सत्य संकल्पाकडेच वाटचाल करताना स्वामीजी एकच प्रार्थना तुम्हाला करते आणि भाव माझे भाव तुमच्या चरणी अर्पण करते. बहुजन्मा शेवटी स्वामी तुझी भेटी, बहु मोह पोटी थोर झाला, बहु पुळे वाहिली बहु दिशा शोधिली, बहु चिंता वाहिली दुर्भराची, बहु काळ गेले अनुचित केले, बहु नाही गाविले नाम तुझे, ऐसा मी अपराधी अगा कृपा निधी, बहु संता सन्निधी ठेवित का.
आज सर्व साधकांकडून आपण ऐकलं की सद्गुरु सहवासाने त्यांच्या आयुष्यात काय जादू केली आहे. स्वामीजी हा त्रयोक्षरी मंत्र जणू आपलं संपूर्ण जीवन व्यापून टाकत आहे. हा सद्गुरु सहवास पुण्यात आपल्याला नेहमीच मिळतो, अगदी सहज मिळतो. जसा सूर्य रोज उगवतो, नेहमी उगवतो, सहज उगवतो, आपल्याला तो उगवतो याचा आश्चर्यच वाटेनासं झालं आहे. पण एखादा दिवस तो उगवलाच नाही तर आपले काय हाल होतील, तसंच सद्गुरु सहवासाचा आहे. मला आठवतंय अमेरिकेत मी जेव्हा होतो तेव्हा माझ्याजवळ सर्व काही होतं, अजून 4-5 वर्ष थांबलो असतो तर स्वतःचं घर देखील झालं असतं. तिथे पोल्युशन नव्हतं, करप्शन नव्हतं, वर्क कल्चर चांगलं होतं, थोडक्यात लौकिक अर्थाने तो एक स्वर्गच होता. पण सतत एक बोच असायची की इथे स्वामीजी नाहीत, सद्गुरु सहवास नाही. अमेरिकेमध्ये मी जवळपास 8-9 वेळा घर बदललं. प्रत्येक वेळी घर घेण्याचा क्रायटेरिया एकच होता की पूर्वेकडे तोंड असणारे घर हवं. वास्तुशास्त्रासाठी नाही तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं, गुरुगृह जय देशी तो देशूची वसे मानसी, विरहिणी का जैसी वल्लभाते, तिये कडोनी येतसे वारा देखोन या धावे सामोरा, आड पडे म्हणे घरा बीजे की जो. साक्षात स्वामीजी देहानी लीला चरित्र करत असताना आपण त्यांच्यापासून एवढे लांब का, असा प्रश्न सतत अस्वस्थ करत असे. गोंदवलेकर महाराजांचे शिष्य ब्रह्मानंद महाराज म्हणत की अरे, दोन आण्याचे तिकीट काढले की ते चालतं बोलतं परब्रह्म बघायला मिळतं. म्हणे कई हे बिरडे फिटेल, कई तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिषमानी. एक एक क्षण युगाहुनी वडील असा झाला होता. परंतु गुरुमाऊली मायाळू आहे, त्यांनी मला इकडे बोलावून घेतले. आता इथे पुण्यात स्वामीजी माझ्याशी बोलले नाहीत, त्यांनी माझ्याकडे पाहिले नाही असं मला कधीच वाटत नाही. कारण आज स्वामीजी याच शहरात आहेत, आपल्या बरोबर आहेत, आणि केंद्रात आलं की मी त्यांना पाहू शकतो ही किती मोठी गोष्ट आहे. शेवटी स्वामीजी एकच मागणं तुमच्या चरणी मागावंसं वाटतं. हेची दान देगा देवा, तुमचा विसर न व्हावा, तुमचा विसर न व्हावा. हरिओम. आता यानंतर स्वामीजींची आरती होऊन आपल्या कार्यक्रमाची सांगता होईल. तत्पूर्वी सद्भक्त जयंत मुळे पूजनीय स्वामीजींना आणि सद्भक्त सौभाग्यवती अंजली मुळे पूजनीय मधुराताईंना औक्षण करतील. त्यानंतर सद्भक्त विलासदादा बरोबर आपण आरती म्हणणार आहोत.
आरती माधवनाथा आरती माधवनाथा दास भक्ति ने पाई भक्ति ने पाई ठेवी तो माथा आरती माधवनाथा आरती माधवनाथा कृपाळु तू ज्ञान देवी पाजीसी अमृत ओवी जेसी जाणीव आगई जाणीव आगई अजाण भक्ती माधवनाथा आरती माधवनाथा मायेचे बंध तोडीसी अक्षय सुख जोडीसी सोहम स्वरूप खुण स्वरूप खुण गावीसी आरता आरती माधवनाथा आरती माधवनाथा संसारी संत महात्मा प्रसन्न पूर्ण चंद्रमा मिळे अखंड चांदणे अखंड चांदणे चको आरती माधवनाथा आरती माधवनाथा दास भक्ति ने पाई भक्ति ने पाई ठेवी तो माथा आरती माधवनाथा आरती माधवनाथा ओ वारु आरती स्वामी मकरंदनाथा स्वामी मकरंदनाथा भावे न मुनि पद कमलावर ठेवी अनामाथा भावे न मुनि पद कमलावर ठेवी अना ज्ञान देवीचा पवित्र रंगी रंगुनि परमार्था स्वामी तू रंगुनि परमार्था प्रपंच साधुनि भक्ति प्रेमे स्वानंदे रमता ओ वाहु आरती स्वामी मकरंदनाथ स्वामी मकरंदनाथ भावे न मुनि पद कमलावरि ठेवियला माथा सोहम हंसारूढ़ राहुनि शांत विसी आरता स्वामी तू शांत विसी आरता नाथ पंतिसी खून दाविसी उन्मनि सुख भक्ता ओ वारु आरती स्वामी मकरंदनाथ स्वामी मकरंदनाथ भावे न मुनि पद कमलावरि ठेवियला माथा भावतरुणिया चादक जैसा चरणयै मेघा दास मणे मी अनन्य तैसा धाव पाप वेगा ओ वारु आरती स्वामी मकरंदनाथ स्वामी मकरंदनाथ भावे न मुनि पद कमलावरि ठेवियला माथा भावे न मुनि पद कमलावरि ठेवियला माथा बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ।